तुमच्या रोजच्या जगण्यातली विस्मयकारक माहिती जी ठरणारे तुमच्यासाठी महत्वाची. ऐका साम टीव्हीचा आज स्पेशल पॉडकास्ट, जे तुमच्यासाठी महत्वाचं तेच आमच्यासाठीही.
त्यानंतर जाऊया साताऱ्यामध्ये. पाटणमध्ये शरद पवारांचा स्टायलिश अंदाज पाहायला मिळाला. भाषण संपवताना शरद पवार यांनी आपली कॉलर उडवली आहे. पवारांना कॉलर उडवताना पाहून तरुणांचाही उत्साह शिगेला पोहोचल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान शरद पवारांनी कॉलर उडून उदयनराजेंना इशारा दिलाय का, पाहूया एक खास रिपोर्ट.
पाटणमध्ये पवारांचा स्टायलिश अंदाज. भाषणाच्या शेवटी पवारांनी उडवली कॉलर. कॉलर उडवून पवारांचं उदयनराजेंना आव्हान. राजकारणात अनेक नेत्यांच्या स्टाईल प्रसिद्ध आहेत. याच पैकी एक म्हणजे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले. त्यांच्या कॉलर उडवण्याच्या स्टाईलवर समर्थक अगदी जीव ओवाळून टाकतात.
एक बार जो मैंने कमिटमेंट कर दी तो आपने अपनी खुद की भी नहीं सुनता.
त्यातच शरद पवार यांनी पाटणच्या सभेत कॉलर उडवली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी कॉलर उडवून एक प्रकारे उदयनराजेंना आव्हान दिल्याचं बोललं जात आहे. एकीकडे साताऱ्यात शरद पवार गटाचे उमेदवार शशिकांत शिंदे अडचणीत आलेत. नवी मुंबईच्या एपीएमसी मधील 65 कोटींच्या कथित घोटाळा प्रकरणी शशिकांत शिंदेवर अटकेची टांगती तलवार आहे. मात्र पवारांनी कॉलर उडवून एक प्रकारे कुणाचीही भीडभाड बाळगत नसल्याचा संदेश दिलाय.
तिसरा कधी देतात त्याची वाट बघतोय. ज्याचा एपीएसआयच वाटला नाही, जो एपीएसआय बाजारामध्ये अजूनही बाजार समितीच्या ताब्यात आहे. वाटप करताना जी धोरणं ठेवली होती त्याच्यावर आम्हाला क्लीन शीट दिलेली आहे. फक्त या दराने तुम्ही वसूल करा अशी सूचना केलेली आहे आणि जे कोणी असतील त्याची चौकशी करा. आता काय पहिला झाला, दुसरा झाला, अजून किती येतात ते बघू. निवडणुकीमध्ये पूर्णपणाने त्यांच्या हातातून निवडणूक गेल्यामुळे अशा प्रकारचं कार्यक्रम त्यांनी त्याप्रमाणे जे देशात राज्यात चालतात ते माझ्याबद्दल चालण्याचा प्रयत्न करू केला.
साताऱ्यात पवारांची पावसातली सभा देखील खूप गाजली आणि त्या सभेचे पडसाद विधानसभा निवडणुकीतही उमटले होते. आता पाटणमध्ये शरद पवार यांचा स्टायलिश अंदाज पाहायला मिळाला. पवारांना कॉलर उडवताना पाहून तरुणांचाही उत्साह शिगेला पोहोचलाय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, सातारा.
या एपिसोड मधून मिळालेली माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा. आणि रोज ऐका बिंचपॉट ऍप वर किंवा तुमच्या आवडत्या पॉडकास्ट प्लॅटफॉर्मवर साम टीव्ही आज स्पेशल पॉडकास्ट. आणि हो, आम्ही यूट्यूबवर पण साम टीव्ही या नावानं आहोत. तिथे आम्हाला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा.